श्रीमद भागवत महापुराण स्कंध चौथा अध्याय पंचवीसावा पुरंजन आख्यानाचा आरंभ। मैत्रे म्हणतात, या उपदेशानंतर प्रचेतांनी शंकरांची पूजा केली आणि त्यानंतर ते राजकुमारांच्या देखत तेथेच अंतर्दान पावले। सर्व प्रचेतांनी पाण्यात उभे राहून भगवान रुद्रांनी सांगितलेल्या स्तोत्राचा जप करीत 10,000 वर्षे तपश्चर्या केली। या दिवसात राजा प्राचीन बर्हीचे चित्त कर्मकांडात रममान झाले होते। अध्यात्मविद्या विशारद परमकृपाळू नारदांनी त्याला उपदेश दिला। ते म्हणाले, राजन, या कर्मांच्या योगाने तू आपले कोणते कल्याण करून घेऊ इच्छितोस? दुःखाचा आत्यंतिक नाश आणि परमानंदाची प्राप्ती याचे नाव कल्याण आहे। ते तर कर्मामुळे होत नाही। राजा म्हणाला, देवर्षे, माझी बुद्धी कर्मामध्ये आसक्त असल्याने मला परमकल्याणाबद्दल काहीही कल्पना नाही। आपण मला विशुद्ध ज्ञानाचा उपदेश करावा, ज्यामुळे मी या कर्मबंधनातून सुटू शकेन। जो अज्ञानी मिथ्याधर्म असलेल्या गृहस्थाश्रमात रममान होऊन पुत्र स्त्री आणि धन यांनाच परमपुरुषार्थ मानतो, तो संसाराच्या अरण्यातच भटकत राहिल्या कारणाने ते परमकल्याण प्राप्त करू शकत नाही। श्री नारद म्हणाले, हे राजा, तू यज्ञामध्ये निर्दयपणाने ज्या हजारो पशूंचा बळी दिलास त्यांना आकाशात पहा। हे सर्व तू दिलेले क्लेश आठवीत बदला घेण्यासाठी तुझी वाट पाहत आहेत। तू मेल्यानंतर परलोकात जाशील तेव्हा हे अत्यंत कठोर क्रोधाने तुला आपल्या लोखंडी शिंगांनी भोसकतील। याविषयी मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो। ते पुरंजनाचे चरित्र आहे, तू ते माझ्याकडून लक्षपूर्वक ऐक। राजन, पूर्वी पुरंजन नावाचा एक मोठा कीर्तिमान राजा होऊन गेला। अविज्ञात नावाचा त्याचा एक मित्र होता। त्याची करणी कोणीही जाणू शकत नव्हता। आपल्याला राहण्यासाठी योग्य असे ठिकाण शोधण्यासाठी पुरंजन राजा पृथ्वीकडे सगळीकडे फिरला, परंतु त्याला कुठेही अनुरूप स्थान न मिळाल्याने तो काहीसा खिन्न झाला। त्याला निरनिराळ्या लोकभोगांची लालसा होती। त्यासाठी त्याने पृथ्वीवरील जेवढी नगरे बघितली त्यापैकी एकही त्याच्या पसंतीस उतरले नाही। एक दिवस त्याने हिमालयाच्या दक्षिणेकडील शिखरांवर एक नऊद्वारे असलेले नगर पाहिले। ते सर्व सुलक्षणांनी संपन्न होते। सर्व बाजूंनी तट, बागबगीचे, मार्ग, खंदक, खिडक्या आणि राजद्वारांनी सुशोभित असे ते नगर होते। ते सोने, चांदी तसेच लोखंडी शिखरांच्या भवनांनी भरलेले होते। त्यांच्या महालातील फरशा नीलम, स्फटिक, वैडूर्य, मोती, पाचू आणि लाल यांनी बनवलेल्या होत्या। नागांची राजधानी भोगवती हिच्या कांतीप्रमाणे त्या नगरीची कांती होती। तेथे जिकडे तिकडे अनेक सभागृहे, चौक, सडका, क्रीडा भवने, बाजार, विश्राम स्थाने, ध्वज, पताका आणि प्रवाळांचे चबुतर दिसत होते। त्या नगराच्या बाहेर दिव्य वृक्ष आणि वेली यांनी भरलेला एक बगीचा होता। त्यामध्ये एक सरोवर होते। त्यात अनेक पक्षी किलबिलत होते आणि भ्रमर गुंजारव करीत होते। सरोवराच्या तटावर जी झाडे होती त्यांच्या ढाळ्या आणि पाने शीतल निर्झरांच्या जलकणांनी युक्त अशा वसंतातील वायूने हलत होती आणि अशा प्रकारे ती तटावरील भूमीची शोभा वाढवित होती। येथील वन्यपशूंबद्दल बाब सुद्धा मुनिजनांप्रमाणे अहिंसादी व्रतांचे पालन करणारे होते, म्हणून त्यांच्यापासून कोणाला काहीही त्रास होत नसे। तेथे चालणाऱ्या कोकिळ कूजनांमुळे वाटेवरून जाणाऱ्या लोकांना तो बगीचा आपल्याला बोलावीत आहे असे वाटत होते। राजाने तेथे योगायोगाने आलेल्या एका सुंदर स्त्रीला पाहिले। तिच्याबरोबर 10 सेवक होते आणि त्यातील प्रत्येक जण 100 नायिकांचा पती होता। एक 5 फण्यांचा साप रक्षक म्हणून तिने सर्व बाजूंनी रक्षण करीत होता। ती सुंदरी किशोरी होती आणि विवाहासाठी एका श्रेष्ठ पुरुषाच्या शोधात होती। तिचे नाक, दंतपंक्ती, गाल आणि मुख अतिशय सुंदर होते। तिच्या एकसारख्या असणाऱ्या कानांमध्ये कुंडले झळकत होती। तिचा वर्ण सावळा होता, कटिप्रदेश मोहक होता। तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती। तिच्यावर सोन्याचा कमरपट्टा होता आणि चालताना तिच्या पायातील नुपुरे झंकारत होती। ती एखाद्या देवीसारखीच शोभत होती। हत्तीसारखी चाल असलेली ती बाला किशोरावस्थेची सूचना देणाऱ्या आपल्या एक गोल एकसारख्या आणि एकमेकांना भिडलेल्या स्तनांना लाजेमुळे पदराने झाकून घेत होती. तिच्या प्रेम व्यक्त करणाऱ्या चंचल भुवयांनी आणि स्नेहयुक्त कटाक्ष बाणांनी घायाळ होऊन वीर पुरंजनाने लज्जायुक्त स्मितहास्याने अधिक सुंदर दिसणाऱ्या तिला मधुरबाणीने म्हटले, हे कमलदल लोचने, तू कोण आहेस? कुणाची कन्या आहेस? सुंदरी, तू येथे कोठून आलीस? अगं बावरे, या नगरीजवळ तू काय करू इच्छितेस हे सारे मला सांग. हे सुनयने, हे अकरा महावीर कोण आहेत? आणि या मैत्रिणी तसेच तुझ्या पुढे चालणारा हा सर्प कोण आहे? हे सुंदरी, तू लज्जादेवी आहेस की उमा, सरस्वती की रमा आहेस? इथे वनामध्ये मुनीप्रमाणे एकांतवासात राहून तू आपल्या पतीला शोधित आहेस काय? तू त्याच्या चरणांची कामना करीत आहेस हे ऐकून तो धन्य होईल. बरे, तू जर लक्ष्मी असशील तर तुझ्या हातातील कमळ कुठे पडले? हे सुभगे, तू यापैकी कोणी नाहीसच, कारण तुझे पाय पृथ्वीवर टेकले आहेत. बरे, तू जर कोणी मानवी असशील तर लक्ष्मी ज्याप्रमाणे भगवान विष्णूंच्या बरोबर वैकुंठांची शोभा वाढवते त्याप्रमाणे तू माझ्याबरोबर या श्रेष्ठ नगरीला अलंकृत कर, कारण मी मोठा वीर आणि पराक्रमी आहे. परंतु आज तुझ्या कटाक्षांनी माझ्या मनावरचा ताबा सुटला आहे. तुझा लज्जेत आणि रतिभावाने भरलेला सहास्य नेत्र संकेत पाहिल्याने हा शक्तिशाली कामदेव मला पीडा देऊ लागला आहे. म्हणून हे सुंदरी, तू आता माझ्यावर कृपा कर. हे शुचिस्मिते, सुंदर भुवया आणि आकर्षक डोळ्यांनी सुशोभित असणारे तुझे मुखकमल या लांब लांब काळ्या कुरळ्या केसांनी घेरलेले आहेत. तुझ्या मुखातून निघालेले शब्द मोठे गोड आणि मन वेधून घेणारे आहेत, पण ते मुख आज लज्जेमुळे माझ्याकडे पाहत नाही. जर मान वर करून तुझ्या मुखाचे दर्शन तरी मला घेऊ दे. श्री नारद म्हणाले, वीरवरा, पुरंजनाने जेव्हा अधिरोहून अशी प्रार्थना केली तेव्हा त्या बालेने सुद्धा त्याला प्रतिसाद दिला. राजाला पाहून ती सुद्धा मोहित झाली होती. ती म्हणू लागली, हे नरश्रेष्ठ, आपल्या माता पित्यांची परस्परांना माहिती नाही आणि आपण एकमेकाचे नाव व गोत्र हे सुद्धा जाणत नाही. वीरवरा, आज आपण सगळे या नगरामध्ये आहोत, याखेरीज मला दुसरे काहीही माहीत नाही. आपल्याला राहण्यासाठी हे नगर कोणी वसवले हे देखील मला माहीत नाही. प्रियवर, हे पुरुष माझे मित्र आणि स्त्रिया माझ्या मैत्रिणी आहेत. तसेच ज्यावेळी मी झोपलेली असते त्यावेळी हा सर्प जागा राहून या नगरीचे रक्षण करतो. हे शत्रुमदना, हे शत्रुदमना, आपण येथे आलात ही माझ्या भाग्याची गोष्ट आहे. आपले कल्याण असो. आपल्या विषयभोगांची इच्छा, आपल्याला विषयभोगांची इच्छा आहे, त्याच्या पूर्तीसाठी मी माझ्या मित्रमैत्रिणींसह सर्व प्रकारचे भोग आपल्याला देईन. प्रभो, या नऊद्वारे असलेल्या नगरीमध्ये मी दिलेल्या इच्छित भोगांचा उपभोग घेत आपण शेकडो वर्षे निवास करावा. बरे, आपल्याला सोडून मी आणखी कोणाबरोबर रममाण होऊ? दुसरे कोणीच रतिसुख जाणत नाहीत, दिलेल्या भोगांचा भोग घेत नाहीत, परलोकाचा विचार करीत नाहीत किंवा उद्या काय होईल इकडे लक्ष देत नाहीत, म्हणून ते पशुतुल्य आहेत. अहो, या लोकी गृहस्थाश्रमातच धर्म अर्थ काम संतान सुख मोक्ष सुयश आणि स्वर्गादी दिव्य लोकांची प्राप्ती होऊ शकते. संसाराचा त्याग केलेले संन्यासी तर या सर्वाची कल्पनाही करू शकत नाही. असे सांगतात की या लोकातच पितर देव ऋषी मनुष्य आणि सर्व प्राणी तसेच आपले कल्याण करणारा गृहस्थाश्रमच आहे. हे वीर शिरोमणे, आपणहून आलेल्या आपल्यासारख्या सुप्रसिद्ध इष्टवस्तू देणाऱ्या सुंदरपतीला माझ्यासारखी कोणती स्त्री वरणार नाही? हे महाबाहो, आपल्या नागासारख्या गोलबाहूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी कोणत्या कामिनीचे चित्त लालचावणार नाही? आपण तर आपल्या मधुर हास्यमय करुणापूर्ण दृष्टीने माझ्यासारख्या अनाथांचे मानसिक दुःख शांत करण्यासाठीच या पृथ्वीवर विवाहार करीत आहात. श्री नारद म्हणतात, राजन, अशा प्रकारे त्या दाम्पत्याने एकमेकांच्या म्हणण्याचे समर्थन करून 100 वर्षेपर्यंत त्या नगरीत राहून आनंद उपभोगला. जिकडे तिकडे गायक लोक सुमधुर स्वराज्य स्वरात राजा पुरंजनाची कीर्ती गात असत. जेव्हा उन्हाळा येई तेव्हा तो अनेक स्त्रियांबरोबर सरोवरात जाऊन जलक्रीडा करीत असे. त्या नगरीला जी नऊ द्वारे होती त्यापैकी नगरीच्या वरच्या बाजूला सात आणि खालच्या बाजूला दोन होती. त्या नगरीचा जो कोणी राजा असेल त्याला निरनिराळ्या देशाला जाण्यासाठी ही दारे द्वारे बनवली होती. राजा यापैकी पाच पूर्वेकडे, एक दक्षिणेकडे, एक उत्तरेकडे आणि दोन पश्चिमेकडे अशी होती. त्यांच्या नावांचे मी आता वर्णन करतो. पूर्वेकडे खद्योता आणि अविरमुखी नावाची दोन द्वारे एकाच ठिकाणी बनवली होती. या दारातून पुरंजन राजा आपला मित्र द्युमान याच्या बरोबर विभ्राजित नावाच्या देशाला जात असे. तसेच त्या बाजूला नलिनी आणि नालिनी नावाची दोन द्वारे एकाच ठिकाणी बनवली होती. त्या द्वारातून तो अवधूताबरोबर सौभर नावाच्या देशाला जात असे. पूर्व दिशेला मुख्या नावाचे जे पाचवे द्वार होते त्यातून तो रसज्ञ आणि विपण यांच्याबरोबर अनुक्रमे बहुधन आणि आपण नावाच्या देशाला जात असे. नगरीच्या दक्षिणेला जे पितृहू नावाचे द्वार होते त्यातून पुरंजर राजा श्रुतधर ना याच्याबरोबर दक्षिण पांचाल देशाला जात होता. उत्तरेकडे जे देवहू नावाचे द्वार होते त्यातून तो श्रुतधराबरोबर उत्तर पांचाल देशाला जात होता. पश्चिम दिशेला असुरी नावाचा दरवाजा होता त्यातून तो दुर्मद याच्याबरोबर ग्रामक देशाला जात होता. तसेच नैऋती नावाचे जे दुसरे पश्चिम द्वार होते त्यातून तो लुब्धकाबरोबर वैशस नावाच्या देशाला जात होता. या नगरीत राहणाऱ्यांपैकी निर्वाक आणि पेशस्कृत नावाचे दोन नागरिक अंध होते. राजा पुरंजन डोळे असणाऱ्या नागरिकांचा राजा असूनही तो यांच्या सहाय्याने सगळीकडे जात असे व सर्व प्रकारची कार्य करीत असे. जेव्हा तो आपला प्रधान सेवक विशुचीन याच्याबरोबर अंतःपुरात जात असे तेव्हा त्याला स्त्रीपुत्र यांच्याबरोबर होणारा मोह, प्रसन्नता आणि आनंद या अनुभवांचा अनुभव येत असे. निरनिराळ्या कर्मांमध्ये त्याचे चित्त गुंतले होते आणि कामाच्या अधीन झाल्यामुळे फसलेला तो मूर्ख राणी जे जे काही करील ते तेच तो करीत असे. ती जेव्हा मद्यपान करीत असे तेव्हा हाही मदिरापान करून धुंद होत असे. जेव्हा भोजन करीत असे तेव्हा हाही भोजन करू लागे. जेव्हा ती काही खात असेल तेव्हा हाही तोच पदार्थ खात असे. अशा प्रकारे कधी ती गात असता गाऊ लागे, रडत असता रडे, हसता असता हसे, बोलल्यावर बोलू लागत असे. ती पळू लागली तर हाही पळत असे, उभी राहिली तर आपणही उभा राही, झोपली तर आपणही झोपे आणि बसली तर आपणही बसून राही. कधी ती ऐकू लागे तेव्हा हाही ऐकत असे, पाहत असेल तर पाहू लागे, हुंगत असेल तर हुंगू लागे आणि तिने एखाद्या वस्तूला स्पर्श केला तर हाही स्पर्श करीत असे. कधी त्याची प्रिया शोकाकुल होई तेव्हा हा आपणही अत्यंत दीन होऊन व्याकुळ होत असे. जेव्हा ती प्रसन्न असेल तेव्हा आपणही प्रसन्न होऊन जाई आणि तिच्या आनंदित होण्याने हाही आनंदित होत असे. अशा प्रकारे राणीने त्याला फसवले, सर्व प्रजेने सुद्धा त्याला फसवले आणि हाही मूर्ख लाचार होऊन सुद्धा इच्छा नसतानाही खेळण्यासाठी घरी पाळलेल्या माकडाप्रमाणे तिचे अनुकरण करीत राहिला. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंधे पुरंजनोपाख्याने पंचविशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः.